चीनी मंडी .com पॉडकास्ट।
इतर उद्योगांना केलं साखर व्यापाऱ्यांनी लक्ष्य। लहान आणि मध्यम आकाराचे साखर व्यापारी मागील काही वर्षात साखरेच्या उत्पादनांवर लक्ष केंद्रित करत आहेत। गेल्या वर्षी किमान आधारभूत किमती निश्चित करण्याच्या सरकारच्या निर्णयानंतर व्यापाऱ्यांनी हा निर्णय घेतला। दुष्काळामुळे किमतीत लक्षणीय बदल झालेले दाणे, ज्वारी आणि इतर धान्याचे व्यवहार साखरेच्या व्यापारापेक्षा अधिक फायदेशीर ठरले आहेत। ऑल इंडिया शुगर ट्रेडर्स असोसिएशनचे चेअरमन प्रफुल्ल विठलानी यांनी सांगितलं की फ्लॅटच्या किमतींनी मोठे व्यापार केले आहेत, जे केवळ स्थानिक बाजारपेठेत काम करतात, इतर वस्तूंच्या व्यापारात बदल करतात, यामध्ये केवळ निर्यात करणारे वाचले आहेत। विजय गुजराती म्हणाले, जून 2018 सरकारनं अतिरिक्त उत्पादनाच्या किमतींमध्ये मोठी घसरण रोखण्यासाठी कायदेशीर बंधनकारक किंमत सेट केली। साखरेच्या किमतीतील अंदाज MSP काळापूर्वी सामान्य होते। गेल्या एक वर्षात साखरेचं प्रमाण इतकं कमी झालं आहे की आपण आपलं लक्ष इतर गहू, ज्वारी, डाळी, चहा, मीठ इत्यादींवर केंद्रित केलं आहे, असं 70 पुण्यातील विजय गुजराती यांनी सांगितलं। MSP लागू झाल्यामुळे महाराष्ट्रातील व्यापाऱ्यांची उत्तर भारतातील परंपरागत बाजारपेठ हरवली आहे। MSP होण्याआधी उत्तर प्रदेशातील साखर महाराष्ट्रापेक्षा महाग होती आणि त्याचा खर्च 2 रुपये प्रति किलो होता। समान किमतीमुळे भारतातील मिल्सकडे आता उत्तर भारताच्या आजूबाजूच्या आणि आसपासच्या बाजारपेठेसाठीचा दळणवळणाचा खर्च कमी होण्यास फायदा होणार आहे। द स्टॉक ऑफ ट्रेड हा व्यापाराचा हिस्सा असतो। साखर MSP लागू करण्यापूर्वी 20 लाख टन होती। निर्यातदारांना प्रोत्साहन मिळाल्यामुळं साखर निर्यातदारांनी चांगला व्यवसाय करण्याचं नक्की केलं आहे। सरकारनं त्यांच्या वाटप केलेल्या निर्यात कोटा पूर्ण करण्यासाठी साखर कारखान्यांना उत्पादन अनुदान आणि ट्रायड वाहतूक सबसिडी वाढवली आहे। तथापि सर्व व्यापाऱ्यांना एकसारख्या साखरेच्या किमतींमुळं त्रास सहन करावा लागला नाही, असं सूत्रांनी सांगितलं।